नमस्कार, मी जागृती भावसार. लोकशाही लोक लाईव्हच्या ऑडिओ बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज 4 जुलै मंगळवार. ऐकूया आजच्या महत्वाच्या ठळक घडामोडी. अमृत योजनेअंतर्गत 196 कोटी रुपये खर्च करून सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याचा प्रकल्प महापालिकेने उभारला खरा, मात्र गेल्या 2 वर्षांपासून विजेचा प्रश्न सुटत नसल्याने चाचणीसाठी या प्रकल्पावर 12 लाख रुपयांचे डिझेल वापरण्यात आले आहे. आता हा खर्च महापालिकेने द्यावा अशी अट मक्तेदारांनी पालिकेला घातली आहे. एमआयडीसी परिसरातील हॉटेल सुमेर सिंग समोर 2 गटात सुरू असलेली दगडफेक रोखण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच 2 गटातील तरुणांनी दगडफेक केल्याची घटना शनिवारी रात्री 10 वाजता उघडकीस आली आहे. अमृतच्या कामासाठी किंवा चेंबर्ससाठी तयार झालेले रस्ते खोदकाम करण्याचे काही केल्या बंद होत नाहीये. दुसरीकडे काही भागात तयार झालेल्या रस्त्यांची खडी बाहेर येऊ लागलेली आहे, त्यामुळे कामांच्या दर्जाविषयी शंका उपस्थित होऊ लागली आहे. आम्हीच मूळ पक्ष असल्याचा दावा करीत अजित पवार गटाने राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष पदावरून जयंत पाटील यांची हकालपट्टी केली असून सुनील तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून नियुक्त केले आहे. अक्षय कुमार आणि परेश रावल स्टारर OMG हा चित्रपट 2012 प्रदर्शित झाला आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. आता या सुपर यशस्वी चित्रपटाचा 11 वर्षांनंतर अक्षय कुमार पुन्हा एकदा सोशल कॉमेडी OMG 2 सह रुपेरी पडद्यावर प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. या होत्या आजच्या ठळक घडामोडी. ऐकूया आजचा प्रेरणादायी सुविचार. नशीबही तुमच्या समोर हरायला तयार आहे, फक्त तुमची मानसिकता जिंकण्याची असायला हवी. ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडींसाठी ऐकत रहा लोकशाही लोक लाईव्ह, तुमच्या मनातलं.